चीनीमंडी.com पॉडकास्ट।
युगांडा माधवानी ग्रुप ऑफ कंपनीच्या काकीरा कारखान्याकडून केलं जाणार रिफाईंड साखर उत्पादन। शुगर काकीरा वर्क्स लिमिटेड माधवानी ग्रुप ऑफ कंपनीची सहायक कंपनी आहे। हा समूह युगांडामध्ये सर्वात मोठं रिफाईंड एवं परिष्कृत साखरेचं उत्पादन करण्यासाठी तयार आहे, जे युगांडा येथील अत्याधिक आयातित उत्पादन होतं। कोल्ड्रिंक्सच्या गोडव्यात रिफाईंड साखरेची आवश्यकता असते। मुलांसाठी औषधी सिरप निर्मितीमध्येही रिफाईंड साखर एक आवश्यक तत्व आहे। युगांडा येथील गुंतवणूक मंत्री एव्हलिन एनिते यांच्याबरोबर एका संयुक्त संमेलनामध्ये समूहाचे कॉर्पोरेट निदेशक केम पी ईश्वर यांनी सांगितलं की कंपनी प्रत्येक वर्षी 35,000 ते 50,000 मेट्रिक टन फार्मास्युटिकल साखरेचं उत्पादन करेल। ईश्वर यांनी सांगितलं की बिल्ड युगांडा नीतीअंतर्गत सरकारला आयातीत रिफाईंड साखरेविरोधात स्थानीय उत्पादकांना रिफाईंड साखर खरेदी करण्याची गरज आहे। साखर उत्पादकांना सरकारकडून सुरक्षा मिळण्याची आवश्यकता आहे। काही देश मोठ्या प्रमाणात साखरेचं उत्पादन करत आहेत आणि अतिरिक्त साखरेला आमच्या बाजारात उतरवलं जात आहे। ईश्वर यांनी सांगितलं की घरगुती मागणीच्या आधारावर आमचं उत्पादन वाढेल। गुंतवणूक आणि खासगीकरण राज्यमंत्री एव्हलिन एनिईट यांनी संयंत्राचा दौरा केल्यानंतर सांगितलं की युगांडा रिफाईंड साखर आयात करत आहे, जेव्हा देशामध्ये पुरेशी साखर उत्पादन क्षमता आहे। एनिट यांनी सांगितलं की कोरोनानं आमचे डोळे उघडले आहेत, कारण युगांडा आपल्या अधिकांश वस्तू आयात करत आहे।